समास 9 आत्मनिवेदन भक्ती ही शेवटची सर्वश्रेष्ठ भक्ती होय. श्रवण भक्तीपासून सुरुवात करून हळूहळू भगवंताशी जवळीक साधणे आणि अखेरीस देव आणि भक्त एकरूप होणे यात भक्तीची परिपूर्णता आहे. विवेकाने हा प्रकृती पुरुषाचा खेळ समजून घेऊन निर्गुण निराकार परमात्म तत्व म्हणजेच मी असं अनुभवाला आलं पाहिजे. अर्थात यासाठी सद्गुरू कृपा प्राप्त व्हावी लागते. मीचे खरे स्वरूप जाणणे म्हणजेच आत्मनिवेदन होय. श्रीराम नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगी जेल स्वभावे प्रांजळ करुनी. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणिजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे आघवेची जाणावे विलक्षण. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा, पाहो आता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिला मधे. ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. त्वं पद तत्पद असि पद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तु ठाईंची अभेद आपण कैचा. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नवे. ऐसी हे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्ती सकल्पांती चळण नाही. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवद्भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तिनाम समास 9 श्रीराम.